आजचे दैनिक सुभक्ते परबोध 12 मे। आपण आपल्या वैऱ्यावर प्रीती का करावी? परंतु तुम्ही ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा। लूक 6:27। ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या वैऱ्यावर प्रीती करायची आहे आणि त्यांचे बरे करायचे आहे। यामागे 2 मुख्य कारणे आहेत। त्यातील एक कारण हे की त्याद्वारे देव कोण आहे हे प्रगट होईल। देव हा दयाळू आहे, कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनितिमानांवर पाऊस पाडतो। मत्ते 5:45। आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही। स्तोत्रसंहिता 103:10। आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा। इफिसकरासपत्र 4:32। म्हणून जेव्हा ख्रिस्ती लोक देवाच्या सामर्थ्याद्वारे अशा प्रकारे जीवन जगतात, तेव्हा आपण देव कसा आहे हे दाखवून देतो। दुसरे कारण हे आहे की ख्रिस्ती लोकांचे मन देवामध्ये संतुष्ट असते आणि ते सूड उगवणे, तसेच स्वतःचे गौरव करून घेणे किंवा संपत्ती किंवा जगिक सुरक्षिततेच्या लालसेने चालत नाही। देव आपली संपूर्ण संतुष्टी करणारा ठेवा बनलेला असतो, त्यामुळे आपण आपल्या वैऱ्यांना आपल्या गरजेप्रमाणे आणि आपल्या असुरक्षिततेने वागवत नाही, तर आपण आपल्या देवाच्या संतुष्टी करणाऱ्या गौरवाच्या परिपूर्णतेने वागवतो। इब्री 10:34। कारण बंदीमानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली। हे जग आपले घर नाही आहे आणि देवच आपले संपूर्ण संतुष्टी करणारे पारितोषिक आहे। ह्या गोष्टींमधील भरोसा सूड घेण्याच्या दाट सक्तीच्या भावनेला काढून टाकतो। आपल्याला हे ठाऊक आहे की अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे। मग वैऱ्यांवर प्रीती करण्याच्या या दोन्ही कारणांमध्ये मुख्य गोष्ट ही पाहतो की देव जसा आहे तसाच दयाळू आणि गौरवरित्या सर्व संतुष्टी करणारा दाखवला आहे। आपले दयाळू असण्याचे सामर्थ्य हे आहे की आपण आपल्यावर झालेल्या देवाच्या दयेने तृप्ती पावलो आहोत, आणि दयाळू असण्याचे सर्वोच्च कारण देवाला गौरव देणे हे आहे, म्हणजेच त्याच्या दयेकरिता त्याला उंच करण्यास इतरांची मदत करणे होय। आपल्याला हे दाखवायचे आहे की देव हा उत्कृष्ट आहे। आपल्याला देवाच्या दयेने आपल्या प्रीतीद्वारे देव महान आहे हे इतरांना दाखवायचे आहे।